93.5 रेड एफ एम वर 8:43 झाले आता मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत अँड मॉर्निंग नंबर 1 मध्ये 8:03 ची वेळ झालेली आहे. 8:03 मध्ये सगळ्यात आधी हवामानाची अद्ययावत माहिती देणाऱ्या इन्सेंट 3 BR या 2211 किलोच्या अद्ययावत उपग्रहाला अपेक्षित कक्षेत प्रस्थापित करून भूस्थिर उपग्रह प्रक्षेपकाने अवघड शब्द आहे फारच आपली विश्वासार्हता सिद्ध केलेली आहे आणि या गोष्टीमुळे प्रचंड आनंद व्यक्त केला जातो आहे. हवामानावर 24 तास देखरेख करण्यासाठी या संपूर्ण प्रोसेसचा प्रचंड उपयोग होणार आहे. ग्रेट ग्रेट सलाम. दुसरीकडे बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि रेखाटलेले जे देखावे आहे रेखाटलेले म्हणा साकारलेले म्हणा सगळे काही ठिकाणी रेखाटलेले आहेत कारण फार सुंदर सुंदर चित्र देखावे पाहायला मिळतात. असो ते चुकून रेखाटलेलं बोललं गेलं ते कव्हरअप करण्यासाठी असा का प्रयत्न होता असो पण छान आहेत छान आहेत. रेखाटलेले साकारलेले सगळेच देखावे पाहण्यासाठी शहरभर गर्दी चाललेली आहे आणि आध्यात्मिक पौराणिक आणि ऐतिहासिक देखाव्यांवरती जरा जास्त जोर आहे. सोबतच सामाजिक देखावे सुद्धा मन थक्क करणारे आणि विचार करायला लावणारे असे साकारलेले आहेत मंडळींनी. ज्या ज्या लोकांनी मेहनत घेतली आहे त्या सगळ्यांना सलाम करत रेड एफ एम 93.5 ने सुद्धा बरेचसे इनिशिएटिव्ह घेतले आहेत आणि स्पेशल इनिशिएटिव्ह हा आर्टिफिशियल पॉन्ड्स मध्ये गणेश मूर्ती विसर्जन करण्याकडे आहे. कल जो आहे आपला हा इकडे असणार आहे जास्तीत जास्त. त्यामुळे तुम्ही सुद्धा जर तयार असाल तुम्हाला सर्वतोपरी सलाम करण्याची जबाबदारी आमची आहे. सलाम तर केला जाईलच जाईल सोबतच तुम्ही एक आयडल कसे आहात हे संपूर्ण शहराला दाखवून दिलं जाईल. सो आपने भी अगर ये ठान रखा है की इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करायचा आहे तर व्हॉट्सअप करा 8380035935 या नंबरवर तुमचे व्ह्यूज तुमच्या नावासोबत. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो.